हाँ गोविंद भगवान की जय हो। हरे कृष्णा। सर्व भक्तान सया श्रीमद भागवत वर्गामध्ये हार्दिक स्वागत आहे। तर आजच्या या प्रवचनाचा विषय हाच आहे की तसं दोन भागामध्ये हे प्रवचन विभागलेलं आहे। पहिला पार्ट आहे की तसा पहिला विषय आहे की श्रीकृष्णांची भक्ती सर्व भयापासून मुक्ती। श्रीकृष्णांची भक्ती आणि सर्व भयापासून मुक्ती, अर्थात श्रीकृष्णांचे भक्त सर्व भयापासून मुक्त, हा विषय असेल। आणि दुसरा जो पार्ट असेल की साधू संतांचे, म्हणजे अमरीश महाराज एक संत आहेत, तर साधू संतांचे आपल्या समाजासाठी, मानवी समाजासाठी काय प्रकारचे, कोणत्या प्रकारचे योगदान आहे, त्याच्याविषयी आपण थोडी चर्चा करणार आहोत। एकदा सत्य घडलेली घटना ही भागवत मधीलच आहे। यमदूत खाली मान घालून यमदेवांसमोर उभारलेले आहेत आणि त्यांच्या मनामध्ये, यमदूतांच्या मनामध्ये काहीशी चिंता, मनामध्ये काहीसे प्रश्न, शंका आणि काहीशी भीतीदायक अशी त्यांच्या मनामध्ये परिस्थिती उत्पन्न झालेली आहे। आणि ते यमराजासमोर उभारलेले आहेत आणि यमराजांना विचारत आहेत की पहिल्यांदाच आमचं मिशन फेल गेलं, पहिल्यांदाच आमचं मिशन फेल गेलं। आणि हा प्रश्न त्यांनी यमदेवांना विचारले की कसं काय आमचं मिशन पहिल्यांदाच फेल गेलं। आणि यमदेव म्हणले, अरे बाबानो, तुम्हाला सांगायचं विसरलं होतं की तुम्ही जे मिशन करण्यासाठी गेला होता ते मिशन इम्पॉसिबल होतं, ते मिशन इम्पॉसिबल होतं, कारण भगवान श्रीकृष्णांचं सुदर्शन चक्र अशा भक्तांच्या मागे असतं की जे या सर्व भयापासून त्यांना मुक्त करतं। त्यामुळे या जगामध्ये फक्त एकमेव अशी व्यक्ती आहे की ती व्यक्ती या जगातील अशक्य गोष्ट शक्य करू शकते आणि शक्य गोष्ट अशक्य करू शकते, त्यालाच आपण म्हणू शकतो की इम्पॉसिबलचे पॉसिबल आणि पॉसिबलचे इम्पॉसिबल। आणि ती व्यक्ती आहे केवळ कोण? भगवान श्रीकृष्ण। त्यामुळे तुम्ही अशा भगवान श्रीकृष्णांच्या भक्ताच्या मागे कधीही जाऊ नका, कारण की तुमचं मिशन नेहमी फेल होईल, नेहमी फेल होईल तुमचं मिशन। त्यामुळे आपण घरातून बाहेर पडताना किंवा कुठलंही कार्य सुरुवात करताना किंवा कुठल्याही कार्यामध्ये आपण एखादं कार्य करताना नेहमी प्रथम भगवंतांचं नाव घेतलं पाहिजे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की ही गोष्ट माझ्यासाठी अशक्य आहे, तर ती गोष्ट तुमची शक्य होणार का? कारण की तुम्ही तुमच्या कार्याला, तुमच्या घरातून बाहेर पडताना भगवंतांचं नाव घेतलेलं आहे। आणि यमराजांच्या दृष्टिकोनातून केवळ एकमेव अशी व्यक्ती आहे की ती व्यक्ती इम्पॉसिबलचं पॉसिबल आणि पॉसिबलचं इम्पॉसिबल करू शकते, अर्थात अशक्याचं शक्य आणि शक्याचं अशक्य करू शकते, आणि ते आहेत भगवान श्रीकृष्ण। म्हणून भगवान श्रीकृष्णांचे भक्त सर्व भयापासून मुक्त, आणि भगवान श्रीकृष्णांची भक्ती म्हणजे सर्व भयापासून मुक्ती। तर अशा प्रकारे या श्लोकामध्ये हे सांगितलेलं आहे, 46 आणि 47 नंबर श्लोकामध्ये भागवत मध्ये, की कशा प्रकारे इतकी भयानक कृत्या ती राक्षसी त्या ठिकाणी आली अमरीश महाराजांचं वध करण्यासाठी, पण अमरीश महाराज किंचितही आपल्या जागेवरून एक इंचही हलले नाहीत। कसं काय शक्य हो? आपल्या पाठीमागे जर वाघ लागला तर आपण काय करू? वाघ जाऊ दे, गावातून किंवा गल्लीतून फिरताना एखादं कुत्र जरी आपल्या पाठी लागलं तरी आपल्याला कसं होतं? अक्षरशः आपण त्याला म्हणतो चा, अगदी शिव्या देतच त्याला आपण पळून जातो तिथून. तर अशा परिस्थितीमध्ये ही राक्षसी कृत्य म्हणजे साधारण गोष्ट नाही. तिचे केस असे तांबरलेले असतात, आहेत तांबरलेले होते तिचे केस. मी कधी असं बाहेर जाताना एखाद्या व्यक्तीचे केस तांबडे, दाढी तांबडी बघितली की मला ते राक्षसांचीच आठवण होते. त्याचे राक्षसांचे आणि त्यांचे केस असे तांबडे असतात, तांबूस रंगाचे असतात. तर भगवंतांची भक्ती केलेला व्यक्ती सर्व भयातून मुक्त होतो. म्हणून आपण भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. नाहीतर अहो सांगायची गोष्ट म्हणजे आहार निद्रा भयमैथुन सामान्य पशुभिनरानाम. आहार निद्रा भयमैथुन या चार गोष्टी प्रत्येक सजीवाला लागतातच. या चार गोष्टी आहार निद्रा भय मैथुन, ह्यातलं जे भय आहे भय, आहार निद्रा भय मैथुनमच सामान्य एतत पशुभी नरानाम, यातलं जे भय आहे ते भय प्रत्येक जीवात्म्याच्या पाठी लागलेलं आहे. आपण याला इंग्लिशमध्ये डिफेन्स म्हणतो, डिफेन्स. हे जे भय आहे त्यापासून वाचण्यासाठी तुम्ही बघू शकताय, हे फॅक्ट आहे, ही वास्तविकता आहे. अगदी पाण्यातील मासा घ्या, पशु घ्या, पक्षी घ्या, किंवा इव्हन एखादा मनुष्य प्राणी घ्या, मनुष्य घ्या. बघा पशु पक्षी पक्षी असतात ते या भयातून मुक्त होण्यासाठी घरांची निर्मिती करतात, झाडावरती घरटे वगैरे बांधतात. काही प्राणी गुहेमध्ये लपून बसतात, काही जमिनीमधील छिद्र असतात त्यामध्ये लपून बसतात. आणि आपली जर मनुष्य प्राण्याची जर का विचार केला, आपला जर का विचार केला, तर आपण सुद्धा भयापासून मुक्त होण्यासाठी घरांची निर्मिती करतो. सोसायटीज असतात, कॉलनीज असतात, बंगलोज असतात, रोहाऊस असतात, 1 BHK, 2 BHK, 3 BHK फ्लॅट्स असतात. इतकं करून सुद्धा आपल्याला भीती वाटते, कारण की हे भय जे आहे आहार निद्रा भय मैथून आमच्या सामान्य येतात पशुभिनरानाम. जीवाच्या उत्पत्तीपासून जसा जीव या जगामध्ये जन्म घेतो त्या दिवसापासून आहो त्याला भय पाठी लागलेलंच आहे. भय इथले संपत नाही, भय इथले संपत नाही. म्हणून बघा ऑब्झर्वेशन केलं तर एखादी मांजर सुद्धा, मांजराचं सुद्धा एक घर असतं, या घराचा आश्रय घेते आणि त्या घरातून जेव्हा ती मांजर बाहेर पडते तेव्हा ती 100 वेळा तर इकडे तिकडे बघत असते, थोडे पुढे जाते इकडे तिकडे बघत असते, तिला जीवाची भीती असते. एखादा प्राणी सुद्धा त्याच्या गुहेतून त्याच्या घरट्यातून बाहेर पडला तर त्याला भय असतं की आता काय होईल. आणि मनुष्य सुद्धा जेव्हा घरातून बाहेर पडतो, ऑफिसला जाया निघतो, बॅग भरतो, तेव्हा सुद्धा त्याला भय असतं की मी परत येऊ शकेन की नाही. हे जे भय आहे ते प्रत्येकाच्या व्यक्तीच्या पाठी लागलेलं आहे. म्हणून या भयातून मुक्त व्हायचं असेल तर एकच कार्य करायचं आपल्याला, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. घरातून बाहेर निघताना, कोणत्याही कार्याला सुरुवात करताना, कोणतंही कार्य करताना भगवान श्रीकृष्णांचं प्रथम नाम घ्या, त्यांचं प्रथम स्मरण करा आणि मग त्या कार्याला सुरुवात करा किंवा घरातून बाहेर पडा. तर 9 प्रकारचे भय आहेत. पहिलं भय आहे भोगे रोग भयम. भोगे रोग भयम, जो भोग करतो त्याला रोगाचं भय असतं. प्रभुपाद म्हणतात या जगामध्ये लोकांची रोगग्रस्त स्थिती काय आहे, कारण की लोक अत्याधिक खातात, खाण्यामुळे लोक आजारी पडतात. म्हणून जो अतिशय भोग घेतो त्याला रोगाचं भय असतं. परंतु भगवान श्रीकृष्णांचा भक्त या सर्व भोगातून, या सर्व रोगातून मुक्त असतो, कारण तो रोजचं नित्य नियमाने प्रसाद सेवन करतो. भगवंतांचे भक्त हे भगवंतांना भोग दाखवून त्याचा प्रसाद म्हणून सेवन करतात. म्हणून भगवंतांचे भक्त सर्व रोगापासून मुक्त असतात, कारण भगवंतांनी सांगितलेलं आहे जो माझ्या प्रसादाचं सेवन करेल तो भव रोगातून मुक्त होईल. भव रोग जो सगळ्यात मोठा रोग आहे त्या रोगातून भगवंतांचे भक्त मुक्त असतात, कारण का भगवंतांचे भक्त हे प्रसाद सेवन करतात. दुसरं भय आहे कुले च्युत भयम. जे यांचं कुल अतिशय उच्च आहे, ज्यांना समाजामध्ये प्रतिष्ठित मानलं जातं, ज्यांना समाजामध्ये नामांकित मानलं जातं, की समाजामध्ये अशा कुळाचा आदर सन्मान ठेवला जातो, त्यांचा एखादा शब्द असेल तर ते शब्द संपूर्ण गावातील लोक मान्य करतात, अशा कुळातील लोकांना अशा कुळाला कुले च्युत भयम, कदाचित आपलं कुळाचं पतंत्र होणं नाही याचं भय असतं. तिसरं भय आहे वित्ते नृपालाद भयम, जो समाजामध्ये धनवान व्यक्ती आहे ज्याच्याकडे खूप पैसा आहे, वित्ते नृपालाद, त्याला वाटतं एखादा राजा माझ्या पैशाची चोरी करून घेऊन जाईल किंवा राजा माझा पैसा लुटून जाईल. म्हणजेच काय, आत्ताच्या जमान्यामध्ये याचा, आत्ताच्या या युगामध्ये याचा विचार केला तर वित्ते जास्त श्रीमंत व्यक्ती असतात त्यांना सरकारचं भय असतं. माहित नाही उद्याच्या पंचवार्षिक योजनेमध्ये सरकार कुठला टॅक्स कुठला जीएसटी कसा किती रेट वाढवा सांगता येत नाही, त्यामुळे त्यांच्या हृदयामध्ये नेहमी जे श्रीमंत व्यक्ती असतात त्यांच्या हृदयामध्ये सरकारचं भय असतं. चौथं भय आहे मान्य दैन्य भयम. मान्य दैन्य भयम म्हणजे ज्यांना खूप मान सन्मान प्रतिष्ठा असते त्यांना अपमानाचं भय असतं. कदाचित मी इतका मान्यवर आहे समाजामध्ये आणि माझा कोणीतरी अपमान केला तर त्याचं भय असतं. पाचवा आहे बले रिपू भयम. बले रिपू भयम म्हणजे जी बलवान व्यक्ती असते तिला शत्रूचं भय असते, तिला शत्रूचं भय असते. कुस्ती करताना आता आम्हाला ह्याचा गावाकडे अनुभव होता थोडा, जो मोठा हट्टाकट्टा पैलवान असतो असतो दिसायला खूप मोठा, आपण त्याच्या मनामध्ये थोडी प्रतिस्पर्धेविषयी भय असते, कदाचित हा माझ्यापेक्षा वरचट निघाला आणि त्याने जर मला चितपट केलं तर. बले बले रिपू भयम, कितीही मोठा बलवान असला तरी त्याला प्रतिस्पर्ध्याचं भय असतं. रूपे जरायाम भयम, याच्याविषयी तर काही सांगायलाच नको. रूपे जराया भयम, जो व्यक्ती रूपवान असतो जो व्यक्ती सौंदर्यवान असतो त्याला वृद्धत्वाचं भय असतं, म्हातारपणाचं भय असतं. आजकाल बघू शकतो आपण सगळ्यात पॉवरफुल चालणारा बिझनेस म्हणजे कॉस्मेटिक इंडस्ट्रीज. घरामध्ये खाण्याच्या वस्तू कमी पण सौंदर्य प्रसाधन अक्षरशः भरलेले असतात. बाथरूम मध्ये जाऊन बघा तुम्ही, चार पाच प्रकारचे साबण असतात, क्रीम्स असतात, शॅम्पूज असतात, लोशन्स असतात आणि लोक अरे बापरे काय काय करत नाहीत काय काय करत नाहीत. लोक म्हणले पहिल्यांदा ब्युटी पार्लर उघडा, ते कोरोना बंद राहू दे पण आधी ते ब्युटी पार्लर उघडा. कारण जो रूपवान आहे त्याला म्हातारपणाची भीती असते. पण सांगायची गोष्ट म्हणजे आपली जी बॉडी आहे ती इंडिया मेड नाही, ती चायना मेड नाही, ती ब्रह्मा मेड आहे. ब्रह्मदेवांच्या ब्रह्माज बॉडी मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये तयार झालेले शरीर आहे आणि या शरीरामध्ये कोणीही व्यक्ती कोणताही बदल करू शकत नाही. जो मला कलर मिळालेला आहे तो कलर आयुष्यभर राहणार. कितीही त्याच्यावरती कॉस्मेटिक लावा, कितीही क्रीम्स लावा, कितीही पावडर्स लावा, कितीही लोशन्स लावा, काय 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 प्रकार असतात. आता या आश्रम जॉईन केल्यापासून आम्हाला काय याची कल्पना नाही. पण साधारण गोष्ट आहे की हे कधीही बदलणारं शरीर कधीही आपल्या कितीही भौतिक कल्पनाने किंवा भौतिक वस्तूंनी सुविधांनी आपलं शरीर बदलणारच नाही. एखादी म्हैस आहे, तिला कितीही तुम्ही फेअर अँड लवली लावा ती कधीच गोरी होणार नाही, कधीच गोरी होणार नाही. कारण की मेड बाय ब्रह्माजीज, हे ब्रह्माजींच्या कंपनीमध्ये तयार झालेलं प्रॉडक्ट आहे, त्याच्यामध्ये कधीही बदल होणार नाही, ना शक्यच नाहीये. म्हणून काय ह्या जगामध्ये लोक रूपे जराया भयम, लोकांना म्हातारपणाची भीती वाटते, ते तर येणारच आहे. शास्त्रेवाद भयम, सात नंबरचं जे काय आहे ते शास्त्रेवाद भयम. शास्त्रेवाद भयम म्हणजे जो शास्त्रामध्ये निपुण आहे, वेगवेगळ्या ज्ञानामध्ये पारंगत आहे, त्याला वादाची खूप भीती वाटते. जो दिग्विजय पंडित होता तो जेव्हा आला तर खूप शास्त्रामध्ये पारंगत होता तो, पण जेव्हा आला त्याला सुद्धा चैतन्य महाप्रभूंची थोडीफार भीती होती मनामध्ये, आणि तो सुद्धा मनामध्ये घाबरत घाबरत सगळे विजय पत्र घेत होता तो. कारण का त्याला
नऊ नंबरचं भय आहे त्याला म्हणतात काय कृतानाम भयम, म्हणजे प्रत्येक व्यक्तीला काय म्हणजे शरीर, कृतानाम म्हणजे मृत्यू, की या शरीराचा एक ना एक दिवस मृत्यू होणारच आहे याचं भय असतं. म्हणून सर्वे वस्तू भयान्विता भूमी नृणाम वैराग्यम एव अभयम. तर भक्त जो असतो तो या सर्व भयातून मुक्त असतो, कारण की त्या व्यक्तीला माहिती असतं की भगवान श्रीकृष्ण हे नेहमी माझं रक्षण करतील. अशा प्रकारे खरं तर या जगामध्ये सर्वात मोठं भय आहे ते म्हणजे मृत्यूचं भय आहे, ते म्हणजे मृत्यूचं भय आहे. आणि या भयामुळे सर्व जग घाबरून आहे, कोणालाही या जगामध्ये मृत्यू नको आहे, कोणालाही मृत्यू नको आहे. एक व्यक्ती होता, खूप धनाढ्य व्यक्ती होता, त्या व्यक्तीने जेव्हा तो मृत्यूमुखी पडला तेव्हा त्याला कदाचित मनामध्ये विश्वास होता की हे जे काही शास्त्रज्ञ आहेत ते भविष्यामध्ये माझं शरीर परत जिवंत करतील, मला परत जिवंत करतील. म्हणून त्याने आपली खूप मोठी संपत्तीचा साठा मागे ठेवला होता आणि शास्त्रज्ञांनी सांगितलं होतं की तुम्ही प्रयोग चालू करा, मी आता गेलेलो आहे पण तुम्ही तुमचा प्रयोग चालू करा, मला परत जिवंत करण्याचा प्रयत्न करा आणि इतकं पैसे मी तुमच्यासाठी ठेवलेले आहे रिसर्चसाठी, कारण की मला परत जीवन. आणि शास्त्रज्ञांनी थोडे दिवस प्रयत्न केला पण नंतर म्हणले की हे शक्य होणार नाही, त्यांनी तो पैसा स्वतःसाठीच वापरला. तर या जगामध्ये सगळ्यात मोठं भय आहे ते मृत्यूचं भय आहे, परंतु भगवंतांचे भक्त भगवंतांची भक्ती करत असल्यामुळे या सर्व भयातून मुक्त असतात. आणि त्याचं कारण म्हणजे पहिलं कारण आहे का बरं भगवंतांचे भक्त सर्व भयातून मुक्त असतात, प्रतिज्ञा तव गोविंद मने भक्त्या पुनश्यती इति संस्मृत्य प्राणानुसंधार्याम्यहम्. कदाचित आमच्या ब्रह्मचारी बांधवांना हा श्लोक तोंडपाठ असेल, रोज आपण किमान एकदा किंवा दोनदा हा श्लोक आपण म्हणतो. हा श्लोक आपल्या भूत सिद्धी रूम मध्ये एक झोरोस्कोप आहे, त्या ठिकाणी अपराध शोधन मंत्र आहे, त्याच्यावरती हा सगळ्यात शेवटचा श्लोक आहे. इति संस्मृत्य प्राणासंधार्याम्यहम् म्हणजे काय, कारण काय आहे की भगवंतांच्या भक्ताला माहिती आहे की प्रतिज्ञा तव गोविंद नमे भक्त्या प्रणश्यती, हे भगवंता मी माझं शरीर यासाठीच राखून ठेवलेलं आहे की तुमची प्रतिज्ञा आहे, प्रतिज्ञा तव गोविंद नमे भक्त्या प्रणश्यती, तुमची प्रतिज्ञा आहे की माझ्या भक्ताचा कधीही नाश होत नाही. म्हणून इति संस्मृत्य प्राणासंधार्यामय, म्हणून मी माझं जीवन व्यतीत करत आहे, हे स्मरण करून की तुमच्या भक्ताचा कधी नाश होत नाही, म्हणून मी माझं जीवन काय करत आहे तुमच्या सेवेमध्ये अर्पण करीत आहे. म्हणून भगवंतांचे भक्त घाबरत नाहीत, हे पहिलं कारण झालं. दुसरं कारण आहे भगवंतांचे भक्त का घाबरत नाहीत, सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा सुच. भगवंतांच्या भक्ताला माहिती आहे की भगवंत माझे सर्व पापातून रक्षण करणार आहेत. का, कारण की भगवंतांनी सांगितलेलं आहे की सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज, जो व्यक्ती माम एकं शरणं व्रज, जो व्यक्ती केवळ आणि फक्त मला शरण येतो, भगवान श्रीकृष्णांना शरण येतो, तो व्यक्ती या जगातील सर्व भयातून मुक्त होतो, हे भगवंतांनी सांगितलेलं वचन आहे. हे दुसरं कारण आहे भगवंतांचे भक्त मुक्त असतात. आणि तिसरं कारण आहे की या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे तात्पर्यामध्ये, नारायणा परा सर्वे न कुतश्चन विभक्तती स्वर्ग पवर्ग नरकेशु अपि तुल्यात तदर्शिना. जे नारायणाचे भक्त आहेत, हा संवाद खरं तर भगवान शिव आपल्या पत्नीला सतीदेवीला सांगत आहेत हा संवाद, की नारायणाचे भक्त सर्व भयातून का मुक्त असतात, कारण की त्यांच्या समोर काय आहे की स्वर्ग अपवर्ग नरकेशु. स्वर्ग अपवर्ग नरकेशु म्हणजे ते स्वर्ग मिळो, अपवर्ग म्हणजे मोक्ष किंवा त्याला मुक्ती म्हणतात,
नरकेशु म्हणजे नरक, त्यांना स्वर्गात ठेवा, त्यांना नरकात ठेवा, किंवा त्यांना सर्व प्रकारच्या मुक्ती प्रदान करा, त्यांच्यावरती काहीही फरक पडत नाही। त्यामुळे नारायणाचे भक्त आहेत ते सर्व भयातून मुक्त असतात। म्हणूनच आपण म्हणतो की श्रीकृष्णाची भक्ती सर्व भयापासून मुक्ती, आणि भगवान श्रीकृष्णांचे भक्त सर्व भयापासून मुक्त। घरातून बाहेर पडताना, कोणतेही कार्य करताना, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, भगवंतांचं देवाचं नाव घेत चला। तर एकदा वृंदावनमध्ये सर्व गोप आणि भगवान श्रीकृष्ण, भगवान श्रीकृष्णांचं वय 5 वर्ष, आणि सगळे त्यांचे क्लासमेट, त्यांचे वर्गमित्र किंवा त्यांचे जे काही गोप होते ते पण त्यांच्या वयाचेच, साधारण 5 वर्षाप्रमाणे असतील ते। आदल्या दिवशी सर्व प्लॅन ठरला भगवान श्रीकृष्ण आणि सर्व गोपांचा की उद्या सकाळी लवकर उठायचं, आणि उद्याचं प्लॅनिंग किंवा उद्याचं शेड्यूल थोडं वेगळं असणार आहे, बरं का। आदल्या दिवशी या सर्व मित्रांचा भगवान श्रीकृष्णांचा प्लॅन ठरला आणि उद्या सकाळचं प्लॅनिंग वेगळं असणार आहे, आपल्याला उद्या सकाळी वन भोजन करायचं आहे, सर्वांनी वन भोजनासाठी लागणारी सर्व तयारी आपल्या सोबत ठेवायची आणि सकाळी लवकर निघायचं आहे। दुसरा दिवस उजाडला, भगवान श्रीकृष्ण सकाळी लवकर उठले, कृष्ण लवकर उठून त्यांनी पहिल्यांदा आपलं शिंक फुकलं। शिंक फुकलं म्हणजे काय, ही एक सूचना आहे की चला लवकर आता आपल्याला निघायचं आहे। आणि जसं शिंक फुकलं, त्या शिंगाचा आवाज जसा संपूर्ण वृंदावन मध्ये घुमला, तसे भगवंतांचे सगळे ग्वाल बाल, सगळे मित्र, सगळे सखे एक सगळे जमू लागले। जमू लागले म्हणजे कसं, प्रत्येकाने आपल्यासोबत शिंग ते असतं वाजवणे, शिंग होतं, प्रत्येकाकडे वेणू होत्या आणि काठी ही वास्त्रांना नियंत्रणात ठेवण्यासाठी होती, मारण्यासाठी नाही। तर सर्वांच्याकडे, भगवंतांच्याकडे पण काठी आहे, कारण की भगवंत कृष्ण जे आहेत ते ग्वाले आहेत, गवळे आहेत, आणि गवळ्यांच्याकडे काठीही असतेच। तर अशा वस्तू घेऊन, अनेक वस्तू म्हणजे शिदोरी, त्याला आपण टिफिन म्हणू शकतो किंवा त्याला डब्बा म्हणू शकतो। तर प्रत्येक जण आपापली शिदोरी घेऊन भगवान श्रीकृष्णांसोबत सगळे सखा ग्वालबाल कृष्ण बलरामजी वनामध्ये चालत आहेत। आता चालत आहेत म्हणजे काय, त्याचे एकदम शांत नाहीत, त्यांच्यासोबत हजारो त्यांचे वासर। आता हे वासर का दिलीत भगवान श्रीकृष्णांना, कारण की लहान होते ना, ज्यांनी गोवर्धन कित्येक किलो वजनाचा, हजारो वजनाचा गोवर्धन ज्यांनी करंगळीवरती उचलला, त्या कृष्णांची काळजी त्यांची माता यशोदा, त्यांचे पिता आनंद महाराज घेतात, म्हणतात की अरे बाबा कृष्णा तुला गायी जमणार नाहीत, तू काय कर वासर घेऊन जा, 5 वर्षापर्यंत तू लहान आहे, सगळी लहान मुलं आहेत, तुम्ही वासरांना घेऊन जा, कारण वासरांना कंट्रोल करणं इतकं अवघड नाही, ते होऊ शकतं। गायींची शक्ती खूप असते ना, गायी आपण केलेल्या आहेत, गायींचं पालन केलेलं आहे, त्यामुळे गायींचं कसं शक्ती खूप असते, वासरांची शक्ती कमी असते, आणि वासरे कंट्रोलमध्ये येऊ शकतात। म्हणून तुम्ही काय करा, वयाच्या 5 वर्षापर्यंत थोडं धीर धरा, जास्त घाई करू नका। आता ह्यांना घाई होती की आम्हाला घाई चारायचे, लहान मुलांना असंच असतं, लहान मुलांचा स्वभाव असंच असतो, मोठी व्यक्ती जे करेल ना तेच मला करायचं आहे। बघा लहान मुलं कधीतरी 2 व्हीलरवर जाताना किंवा 4 व्हीलर चालताना, पप्पा पप्पा मला चालवायची आहे गाडी, पप्पा म्हणतात अरे थांब अजून टाइम आहे, तू मोठा हो, तुझे पाय बसणार नाहीत ब्रेक दाबण्यासाठी। तसं यांना सुद्धा वाटायचं की गायींचं आम्हाला गायी हे करायचं, आणि त्यांना वाटायचं कृष्णाला आणि गवळ्यांच्या मुलांना वाटायचं की बापरे कधी मोठं व्हायचं आणि आम्ही कधी गायीचा कधी गायीचा रवण्याच्या। पण लहान होते 5 वर्षाचे, मग हजारो गो बालक असं वर्णन आहे भागवत मध्ये, आणि सगळे ते वासर घेऊन चाललेले आहेत, वासर पुढे आहेत आणि मुलं मागे चाललेले आहेत, आणि जाता जाता काय यांच्यामध्ये खोड्या करतात एकमेकांच्या, खोड्या काय करतात, तर ज्याची शक्ती कमी आहे, जो गरीब आहे, जो शांत आहे, असतं ना असं मुलांच्या ग्रुपमध्ये एखादा मुलगा थोडा शाय असतो, थोडा लाजळ असतो, थोडा गरीब असतो, तर त्या मुलाची शिदोरी काढून घ्यायची आणि ती शिदोरी काय करायची त्याला द्यायची नाही, तो मग धावत गेला की ती शिदोरी काय करायची दुसऱ्याकडे फेकायची, त्याने ती कॅच करायची, मग लगेच तो त्याच्याकडून तिकडे जाणार, त्यानं ती शिदोरी तिसऱ्याकडे फेकायची, त्याने ते कॅच करायचे. असं करून तो मुलगा अक्षरशः रडायच्या अवस्थेमध्ये यायचा, तो रडायचा आणि मग त्याचं रडणं बघून सर्व गोप कृष्ण हसायचे आणि मग त्याला ती शिजोरी द्यायची, घे बाबा घे घे. असं करता करता जात असताना वाटेमध्ये यांचे वेगवेगळे खेळ चालायचे, वेगवेगळे खेळ करायचे. कधी कोकिळा दिसली की कोकिळ्यासारखा आवाज काढायची, कुहू कुहू कुहू. आता मला एवढं प्रॅक्टिस नाही पण असा तरी किमान आवाज निघत असेल कोकिळ्याचा. आणि थोडं पुढे गेल्यानंतर तलाव वगैरे लागला की त्या ठिकाणी बेडूक वगैरे बघायचेत आणि बेडकांचा आवाज काढायचे, ट्राव ट्राव. आता हा आवाज थोडा इतका क्लिअरिटी नाहीये पण असा आवाज काढल्याने बेडूक जेव्हा घाबरून ह्या कृष्णांना आणि ग्वालबाळांना घाबरून जेव्हा पाण्यामध्ये उडी मारायचे तेव्हा ते ग्वालबाळ सुद्धा त्या बेडकासोबतच त्या पाण्यामध्ये उडी मारायचे आणि पाण्यातून बाहेर भिजून यायचे. असं करता थोडं पुढे गेलं, खेळ खेळता मोर दिसला की मोरासारखा आवाज काढायचा. आणि तुझा आवाज मी काढणार नाही कारण की मोराचा आणि मांजराचा आवाज थोडा सेमच असतो, म्याव म्याव हा आवाज थोडा सेमच वाटतो. तर मोरासारखे आवाज काढायचे, मोर कसा नाचतो, मोर कसा थुई 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 नाचतो तसं ते कृष्ण आणि ग्वालबाल नाचायचेत. आणि असं करता 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 हा खेळ इतका रंगायचा आणि मग कृष्ण अचानकच त्या मुलांच्या मधून पळायचेत आणि कृष्णाला पकडण्यासाठी मग रेस चालू व्हायची, शर्यत चालू व्हायची की कोण आधी कृष्णाला पकडणार, कोण आधी कृष्णाला पकडणार. मग प्रत्येक जण कृष्णाला मी आधी स्पर्श करणार, कृष्णाला मी आधी पकडणार, कृष्णाला मी आधी स्पर्श करणार या भावनेतून एकमेकापेक्षा जास्त पळायचे, फास्ट पळायचे आणि शेवटी कृष्णाला स्पर्श करायचे. असं करता करता वर्णन करतायत शिवदेव गोस्वामी, अरे ओ काय कोणत्या जन्माचं पुण्य असेल. जे योगी आहेत, जे साधू आहेत, अनेक जन्म अनेक वर्ष गुफेमध्ये तपस्या लावून ध्यान लावून एकाच आसनामध्ये बसलेले आहेत आणि आपली नजर दोन्ही भुवयांच्या मध्ये लावून किंवा आपले ध्यान नासिकाग्रावरती नाकाच्या शेंड्यावरती लावून अनेक जन्मापासून हृदयामध्ये ज्या परमात्म्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत, अगदी मनाच्या वेगाने म्हटलं तरी चालेल, अशा योग्यांना सुद्धा भगवान श्रीकृष्णांच्या चरणांचं नख सुद्धा मिळत नाही असे भगवान श्रीकृष्ण साक्षात या गोप बालकांच्या समोर उभे आहेत. हे गोप बालक अशा भगवान श्रीकृष्णांसमोर खेळत आहेत, त्यांच्याशी खेळ काय खेळतायत, त्यांच्या खांद्यावरती काय बसतायत, त्यांच्याशी कुस्त्या काय खेळतायत, त्यांची शिदोरी काय खातायत, आपलं उष्ट त्या पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्याम सुंदरांना काय खाऊ घालतायत. सुखदेव गोस्वामी म्हणतात, कृत पुण्य पुंजा, या ग्वालबालांनी अनेक 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 जन्म करोडो करोडो लाखो पुण्य केलेलं आहे म्हणून त्यांना हे सौभाग्य प्राप्त झालेलं आहे, नाहीतर हे सौभाग्य प्राप्त होणे शक्य आहे काय. आणि त्या गोपबालकासमोर आपली काय स्थिती आहे हो, आपली काय स्थिती आहे. आपण स्वप्न बघतो नाही, चांगली गोष्ट आहे, आपण आशावादी राहिलं पाहिजे कारण की भक्त हा कधीच निराशावादी नसतो, भक्त हा नेहमी आशावादी असतो की एक ना एक दिवस मी भगवान श्रीकृष्णांना प्राप्त करेन, एक ना एक दिवस मी भगवान श्रीकृष्णासोबत त्यांच्या सोबत मी त्या लीलेचा आस्वाद करेन, हा भगवंतांच्या भक्ताचा आशा असतो. म्हणून भगवंतांचे भक्त नेहमी आशावादी असतात, ते कधीही निराशावादी नसतात. आणि मग असं करता 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 अचानक त्या मुलांना मुलं थांबली सगळी ती आणि मुलांनी समोर बघितलं की आज काहीतरी वेगळं दृश्य समोर दिसतंय. दृश्य काय आहे की अतिशय भला मोठा असा एखाद्या प्राण्याचा जबडा की त्याचा जबडा तो आकाशाला वरचा ओठ आहे तो आकाशाला भिडलेला आहे आणि खालचा ओठ आहे तो जमिनीला टेकलेला आहे आणि त्याची जीभ अशी बाहेर आलेली आहे की जणू एखादा राजमार्ग पुणे बॉम्बे एक्सप्रेस हायवेज म्हणला चालेल, पुणे बॉम्बे एक्सप्रेस हायवे सारखी त्याची जीभ बाहेर पडलेली आहे आणि त्याचे दात म्हणजे जणू काय पर्वत शिखरच आणि त्याचे जो काय
जबडा आहे, आतला जो भाग आहे जणू काय मोठी रहस्यमय गुफाच आहे, आणि त्याचा जो श्वास आहे गरम श्वास, असं वाटतं की आता वादळ उठत आहे, आणि त्या श्वासामध्ये एक दुर्गंधी वास येतोय, त्यामुळे असं लक्षात येतंय की त्या प्राण्याने किंवा तो एक राक्षस म्हणला तर चालेल, त्या प्राण्याने आपल्या पोटामध्ये अनेक प्राण्यांना खाल्लेलं आहे, आणि ते प्राण्यांचे जे शरीर आहेत ते सडलेले आहेत, आणि त्या सडलेल्या प्राण्यांच्या शरीराचा दुर्गंध त्याच्या श्वासातून असा बाहेर पडत आहे असं त्यांना वाटतंय. आणि हे मुलं आपापसामध्ये चर्चा करतात, मुलं 5 वर्षाची आणि कृष्ण बाजूला आहे त्यांच्या, हे आपापसामध्ये चर्चा करतायत, आणि त्यांना मनामध्ये इच्छा झाली, अरे बापरे खेळण्यासाठी सुद्धा चांगला आहे. कदाचित हा त्यांनी निश्चित त्यांना खात्री पडली की हा सापच आहे, हा मोठा अजगरच आहे, आणि तो होताच अजगर. त्याचं नाव काय होत? अघा. अघासूर नावाचा तो राक्षस होता, बकी आणि बकाचा भाऊ होता तो. बकी आणि बकाचा भाऊ होता. बका म्हणजे बकासूर आणि बकी म्हणजे बकाची बहीण, बकी पुतना. आणि या दोघांचा बदला घेण्यासाठी तो अघासूर आपलं मुख असं मोठं करून त्या ठिकाणी पहुडला होता की या कृष्णाला आणि त्याच्या सर्व ग्वाल बालांना, त्याच्या गायींना वासरांना मी आज खाऊन टाकणार, चक्का चोरा करून टाकणार, त्यांचा सोडणार नाही आज कोणाला, माझ्या बहीण भावांना यांना ठार मारलेला आहे आणि मी बदला घेणार. आणि सगळे आसूर आनंदामध्ये होते की जरी बका फेल गेला, बकी फेल गेली, तरी आघा फेल जाणार नाही ह्याची गॅरंटी सगळ्या आसुरांना होती. आणि स्वर्गामध्ये देवी देवता ढगाच्या आडाला बसून हे सगळे बघत होते, कारण की प्रभुपाद म्हणतात त्या ठिकाणी, शुकदेव गोस्वामी सुद्धा म्हणतात, अरे देवी देवता रोज अमृत पितात, रोज अमर होण्यासाठी. अमृत म्हणजे जो व्यक्ती एखादा अमृत पितो तो अमर होतो, असे देवी देवता अमर होण्यासाठी रोज अमृत पितात. त्यांना कोणाला, त्यांना या जगामध्ये कोणाला घाबरायची गरज नाही, तरी सुद्धा ते आघासुराला घाबरतात. याचा अर्थ काय? याचा अर्थ काय? भौतिक जगातील प्रत्येक व्यक्ती जरी तो अमृत पित असला तरी तो भयातून मुक्त होणार नाही, याचं उदाहरण आहे त्या ढगाच्या आडामागे बसून बसलेल्या आहेत ज्या देवी देवता आहेत त्यांचं उदाहरण आहे. त्या देवी देवतांना वाटत होतं की जर का आघासूर वाचला तर आमचं काय खरं नाही, आम्ही मरणार. बघा, रोज अमृत पिणारा देवी देवता सुद्धा त्यांना भय आहे आपल्या मृत्यूचं. पण भगवान श्रीकृष्णांचे भक्त ग्वालबाल 5 वर्षाचे आहेत आणि ते काय म्हणतायत की आपल्याला याच्यामध्ये जायचं आहे, आपल्याला काय करायचं आहे, याच्या मुखामध्ये जायचं आणि तिथे खेळायचं. आपल्याला आपल्याला घाबरायचं नाही, आपण घाबरायचं नाही. ते ग्वालबाल घाबरले नाहीत, त्यांना भीती नाही वाटली, पण देवी देवतांना भीती वाटली. रोज अमृत पिणारे देवी देवता, म्हणून भगवंताचे भक्त का घाबरत नाहीत, कारण की ते रोज नामामृताचं प्राशन करतात. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ज्या व्यक्तीने, ज्या साधकाने, ज्या भक्ताने नामामृताचं प्राशन केलेलं आहे त्याला या जगामध्ये कशालाही कुणालाही कधीही घाबरायची गरज नाही. आणि असं म्हणता म्हणता ते ग्वालबाल म्हणू लागले की आपापसामध्ये चर्चा झाली आणि एक ग्वालबाल म्हणला की अस्मानिकम अत्र ग्रसितो निविष्टान अयम तथा चेत बकवत विनशंती क्षणाद अनेन इति बक अरि उषत मुखम विक्ष उद्दसंत कर ताडने यू. एक ग्वालबाल म्हणला अरे कशाला घाबरता या असुराला, क्षणात अनेन इति बक अरि उषत मुखम असं म्हणून त्यांनी क्षणात अनेन भगवान श्रीकृष्णांच्या कृष्णाच्या श्याम सुंदर मुखाकडे जे स्मित हास्य करत बसलेले आहेत, कृष्ण हसतायत ते आपल्या मित्रांच्याकडे बघून, यांच्या मनामध्ये काय गोंधळ चाललेला आहे बघत. आणि ते ग्वालबाल म्हणतात की बघा कृष्णाच्या मुखाकडे, हे कृष्ण आहेत ना, हे साधारण नाही कृष्ण हा. याने बक अरि उषत बकासुराला पुतणीला एका क्षणामध्ये मारलेला आहे तो कृष्ण. हा कृष्ण याला सोडेल का? आम्हाला हा कदाचित मारेल, आमचा वध करेल, पण भगवान जर कृष्ण याच्या मुखामध्ये आलेत तर हा कृष्णाला मारू शकणार नाही, कृष्ण याला सहज ठार मारू शकतील. त्यामुळे तुम्ही घाबरू नका, चला 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 विक्ष उद्दसंत करत ताडेने येऊ असं म्हणत म्हणत हसत उड्या मारत आणि हाताने टाळ्या वाजवत ते काय केले, डायरेक्ट त्या अगासुराच्या मुखामध्ये घुसले, आतमध्ये गेले. आता झालं, इथपर्यंत पाठ संपला. जसं आत गेले तसा अगासुराला आनंद झाला, पण निराश का झाला? ज्या मेन व्यक्तीला ठार मारायचा आहे तो मेन व्यक्ती अजून बाहेरच आहे, कृष्ण. कारण की यांना तर मारून काय उपयोग नाही, मला कृष्णाला मारायचं आहे असं म्हणलं. कृष्णाने पण जेव्हा बघितलं की हा अगासूर मोठा राक्षस आहे, तेव्हा त्यांच्या मनामध्ये प्रश्न उठला की या राक्षसाला मारायचं कसं आणि माझ्या मित्रांना वाचवायचं कसं, माझ्या मित्रांना वाचवायचं कसं? कारण की ते मित्र माझ्यावरती आश्रित आहेत, त्यांना भय नाही मृत्यूचं, पण मला यांना वाचवायचं. असं दोन प्रश्न आले आणि कसं वाचवायचं हे प्रश्न पडला. ही लीला आहे भगवंतांची, कृष्णाची लीला आहे. असं म्हणून लगेच कृष्ण अगासुराच्या मुखामध्ये प्रवेश केला लगेच कृष्णाने. आणि बघताय तर का अगासुराने काय केलं, आपली जिव्हा आतमध्ये घेतली आणि आपलं मुख क्लोज केलं. असं केल्यानंतर हा 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 हाहाकार उठला, सर्व देवी देवता रडू लागल्या, हाहाकार माजवू लागल्या. त्या म्हणले बाप रे, आता कृष्णाने ग्वालबालांचं काय होणार, त्यांचा वासराचं काय होणार, त्यांच्या आई वडिलांना काय वाटणार आता, म्हणून ते रडू लागले, हाहाकार करू लागले सर्व देवी देवता. पण ही परिस्थिती तशी नव्हती, त्यांना कृष्णाचं सामर्थ्य माहित नव्हतं. भगवान श्री कृष्णाने आपला विस्तार केला आणि त्या अघासुराचा श्वास इतका गुदमरला की त्याचा श्वास बाहेर पडण्यासाठी जागाच उरली नाही. आणि तो श्वास शेवटी त्याचा जो काय प्राणवायू होता, तो प्राणवायू त्याचं मस्तक फोडून ब्रह्मरंध्रातून बाहेर पडला. ब्रह्मरंध्रामधून त्याचं प्राण बाहेर पडला आणि तो प्राण जो आहे, आत्मा जो आहे, तो बाहेर थांबला, वेट करायला लागला. का? कारण की त्यांना कृष्णाला भेटायचं होतं. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांनी, बघा जे देवी देवता अमृत पिऊन सुद्धा घाबरतात. मला जर कोणी अमृत दिलं तर किती आनंद वाटेल, घाबरण्याची परिस्थिती नाही. पण जे घाबर अमृत पिऊन सुद्धा घाबरतात, पण भगवंतांचे ग्वालबाल आहेत ते, त्यांच्याकडे काही अमृत नाही काही नाही, तरी सुद्धा ते भगवंतावरती त्यांचा इतका विश्वास आहे की त्यांना वाटतं की आपण सर्व भयातून मुक्त आहोत आणि भगवंतांनी मुक्त केलंच. तर अशा प्रकारे या पाठमध्ये मॅसेज याचा अर्थ एकच निघतो की श्रीकृष्णांची भक्ती म्हणजे सर्व भयापासून मुक्ती. एकदा तुकाराम महाराजांचा देहूतून तुकाराम महाराज लोहगावला प्रचारासाठी जायचे. त्या ठिकाणी लोहगावला कीर्तन प्रवचन वगैरे असायचं तुकाराम महाराजांचं. आणि तुकाराम महाराज त्या ठिकाणी गेल्यानंतर शिवजी कासार एक व्यक्ती होता, तुकाराम महाराजांचा खूप मोठा भक्त होता, शिष्य होता आणि पूर्ण वैराग्य ग्रस्त होता, पण पूर्ण वैराग्य त्याच्या अंगामध्ये उतरलं होतं. आणि हा शिवजी कासार जेव्हा जेव्हा लोहगाव मध्ये तुकाराम महाराजांचे, तेव्हा आपलं सर्व काही कार्य सोडून तुकाराम महाराजांच्या कीर्तनासाठी, भजनासाठी, प्रवचनामध्ये जाऊन बसायचा. आणि त्याची पत्नी होती, त्याला त्या पत्नीला वाटत नव्हतं की माझे पती ही असे तुकाराम महाराजांसारखे वेडे व्हावेत, भक्ती करावीशी, त्या पत्नीला वाटत नव्हतं. म्हणून त्या शिवजी कासाराच्या पत्नीचा तुकाराम महाराजांना अतिशय द्वेष होता, खूप द्वेष होता. कधी कधी पत्न्या पण अशा होतात ना की माहित नाही की एखादा पती भक्त करत असेल ना तर त्याला भक्तीच करू देत नाहीत. समाजामध्ये अशी परिस्थिती आहे. शिवजी कासारची पत्नी इतकी द्वेषी होती की तिला इच्छा नव्हती की तुकाराम महाराजांच्या सोबत आपला पती जावा. आणि लोहगावला एकदा तुकाराम महाराज गेल्यानंतर दुष्ट बुद्धीने, दुष्ट हेतूने त्या शिवजी कासारच्या पत्नीने तुकाराम महाराजांना, त्या शिवजी कासार घरामध्ये नव्हते, ते व्यापारासाठी बाहेर गेले होते, तुकाराम महाराजांना आपल्या घरामध्ये आणलं आणि त्यांची आदरातिथ्य करणार या उद्देशाने काय केलं, तुकाराम महाराजांना म्हटले की तुम्ही आमच्या घरी आज राहा आणि उद्या सकाळी तुम्ही जेवण करून जा. तुकाराम महाराज तर अगदी निर्मळ संतांचं हृदय, आता हा आपला दुसरा पाठ चालू होणार आहे, संतांचं हृदय हे निर्मळ असतं, त्यांच्या हृदयामध्ये कोणाविषयी द्वेष किंवा कोणत्याही प्रकारची कपट भावना नसते संतांच्या हृदयामध्ये. तुकाराम महाराजांना दुसऱ्या दिवशी आंघोळीसाठी त्या पत्नीने, शिवजी कासाराच्या पत्नीने पाणी ठेवलं. पाणी इतकं कडक, अगदी 100 डिग्री सेल्सिअस मध्ये चालवलं, इतकं कडक पाणी, उसळलेलं पाणी तिनं तुकाराम महाराज आंघोळीला बसले होते, तर 3-4 बकेट पाणी, अगदी उसळलेलं पाणी तुकाराम महाराजांच्या अंगावरती ओतलं. काय अवस्था झाली असेल विचार कर. आंघोळ करताना आपण गरम पाण्यामध्ये आंघोळ करताना आधी त्या पाण्यामध्ये असं बोट घालून बघतो की हे मला सहन होईल का पाणी, म्हणून बघतो ना आधी. गरम पाणी जेव्हा बकेटमध्ये येतं तेव्हा आधी आपण स्पर्श करून बघतो की खूपच गरम आहे, गार पाणी घ्या. बरोबर आहे ना? गरम आपल्याला सहन होत असेल तर आपण तेवढं सहन होईल तेवढं. पण तुकाराम महाराजांच्या वरती अक्षरशः 3-4 बकेट उत्सवलेलं पाणी ह्या पत्नीनं, शिवजी कासाच्या पत्नीनं ओतलं. तुकाराम महाराजांची अवस्था इतकी बिकट झाली आणि तुकाराम महाराज म्हणले की जळे माझी काया लागली ओवना, ओन ओनवा धावरे केशवा माय बापा. अरे केशवा माय बापा, धाव धाव, जळली माझी काया, माझं शरीर जळतंय, माझे केस, माझे रोम केस सुद्धा जळत आहेत, माझी त्वचा जळते, धाव रे केशवा माय बापा. आता माझं हृदय तुटायला लागलं असं वाटतंय, माझ्या हृदयाचे दोन भाग होतात की काय, तुकाराम महाराज म्हणतायत. आणि म्हणतात की तुका म्हणे माझी तू होशी जननी, तुका म्हणे माझी तू होशी जननी, अनेक निर्वणी कोण राखे. तू आता माझी आई हो, अनेक निर्वाणी कोण राखे तुका म्हणे, आणि तुझ्याशिवाय माझा तर रक्षण कोण करणार. असं म्हणल्यानंतर क्षणामध्ये ज्या गरम पाणी होत ते अतिशय थंड बर्फासारखं लागायला लागलं त्यांच्या शरीराला, आणि त्यांना अतिशय असं एकदम सुंदर असं त्यांच्या शरीराला ते पाणी थंड थंड लागायला लागलं. का? तर कारण की तुकार महाराजांचा भगवंतावर इतका विश्वास होता की भगवंत मला सर्व भयातून मुक्त करतील. हे तुम्हाला मी का सांगितलं, कारण की आज अतिशय आणि अतिशय विशेष दिवस आहे. आज तुकाराम महाराजांच्या पालखीचा प्रस्थानाचा दिवस आहे. भेटी लागी जीवा लागल या आस, आजपासून भेटी लागी जीवा लागली या आस. वारकरी बांधव, वारकरी या शब्दाचा अर्थच काय, खूप सुंदर अर्थ आहे वारकरी शब्दाचा. कदाचित माहिती असेल, माहिती पण असेल तुम्हाला. वारकरी म्हणजे काय, जो षड रिपूंवरती वार करतो त्याला वारकरी म्हणतात. काम क्रोध लोभ मद मोह मत्सर या षड रूपीवरती जो वार करतो त्याला म्हणायचा वारकरी. भेटी लागे जीवा लागली आस, आजपासून विठ्ठलाच्या भेटीची आस प्रत्येक वारकरी प्रत्येक वैष्णवाला लागलेली आहे आजपासून. आणि हे संत, माझा विषय होता की दुसरा विषय होता पार्ट टू, की संतांचं आपल्या या मानवी समाजासाठी असलेलं कार्य, संतांचं कार्य. तुकाराम महाराज इतकं मोठं कार्य आहे त्यांचं आपल्या समाजासाठी, सर्व साधू संतांचं. तुकाराम महाराज घ्या, प्रभुपाद घ्या, अमरीश महाराज घ्या, प्रल्हाद महाराज घ्या, ध्रुव महाराज घ्या, त्यांचं कार्य या समाजासाठी इतकं मोठं आहे की आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. म्हणून आज बघा, लाखो लोक आजपासून पांडुरंगाच्या भेटीला जातात दिंडी घेऊन. आपल्या इस्कॉनच्या पण 3 दिंड्या या वारीमध्ये असतात. मी 5 मिनिटात संपवेन. आपली देहूतून एक इस्कॉनची दिंडी निघते, आळंदीतून एक दिंडी निघते, आणि स्वतः आपल्या मंदिरातून इस्कॉन श्री निगडी गोविंदामधून सुद्धा एक दिंडी निघते. आणि त्या दिंडीचं नाव आहे जाऊ देवाच्या गावा. आणि आमचे प्रभूजी श्रीमान जडभर प्रभू त्याचं नेतृत्व करतात. प्रत्येकाची इच्छा असते की या दिंडीतून जावं. माझी पण इच्छा आहे की एक ना एक वर्ष सुद्धा आपण सुद्धा जाऊ देवाच्या म्हणत या दिंडीतून भगवंतांच्या भेटी लागे जीवा लागली असं पांडुरंगाच्या भेटीला पायी पायी चालत जाव. आणि मी एक विशेष, मी 2-3 वर्ष आषाढीला गेलो होतो वारकरीला, एक विशेष मात्र आहे, वैष्णव जे आहेत ना कधी घाबरत नाहीत. बघा, इतके म्हातारे सुद्धा लोक आहेत ना, मी म्हातारी आजीबाईंना बघतो ना, त्यांच्या डोक्यावरती एक पिशवी असते, त्या पिशवीमध्ये काय ते महिन्यात सगळं काही साहित्य असतं, त्यांचे कपडे वगैरे वस्त्र, ते एवढ्या छोट्या पिशवीमध्ये, आणि त्या पिशवीला ते हात लावत नाहीत. मला मला आश्चर्य वाटतं, 4-8 दिवस वृंदावन यात्रेला गेले की 2 बॅग असतात, एवढे मोठे लगे असतात, पण त्या आजीबाई त्या माताजी एक छोटी पिशवी आपल्या डोक्यावरती घेणार जाणार वारीला, एक महिन्याचं सामान सगळं त्या छोट्या पिशवीमध्ये, आणि त्या पिशवीला हात नाही लावायचं. मला सगळ्यात मोठं आश्चर्य वाटलेली गोष्ट, जणू काय फेविकॉल लावल्यासारखं आहे ना ती पिशवी आहे ना. त्यांच्या ती अशी डोक्यावरती फिट बसली असते ना, दोन्ही हात टाळ वाजणार किंवा टाळ्या वाजवत रामकृष्णारी 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 म्हणत म्हणे दोन्ही हाताने टाळ्या वाजणार किंवा कीर्तन भजन करीत, पण वरची पिशवी अजिबात हलत नाही. काय जणू का फेवी, हे अतिशय मोठं गुढच आहे, मला कळलेलंच नाहीये, आश्चर्यच आहे हे मोठं. आणि किती ऊन वारा पाऊस सगळा सहन करत एक महिनाभर पालखीचा पालखीमध्ये ते प्रवास करतात, कधी घाबरत नाही ते कुठल्या गोष्टीला. खरंच हे खूप मोठं आहे आणि इतका आनंद आहे ना त्याच्यामध्ये वारीमध्ये जाण्याचा. मला पण म्हणूनच मला सुद्धा एक दिवस एक वेळ जायचं आहे, जाऊ देवाच्या गावामधून जायचंच आहे. तर अशा प्रकारे संतांचं कार्य हा विषय आपला 5 मिनिटात मी क्लोज करीन. संतांचं जे कार्य आहे ते समाजाचे खूप मोठं योगदान आहे, साधू संतांचं कार्य. संत म्हणजे काय हो, प्रेमांजन छुरित भक्ती विलोचनेन संता सदैव हृदयेषु विलोकयंती यम श्याम सुंदर मचिंत्य गुण स्वरूपम गोविंद मादि पुरुषम तमहम भजामि. संत या शब्दाची व्याख्या काय, प्रेमांजन छुरित भक्ती विलोचनेन संता सदैव हृदयेषु विलोकयंती, ज्यांच्या हृदयामध्ये भगवंत वास करतात त्यांना म्हणायचं संत. आणि मी एक व्याख्या काढली संतांची, बघा तुम्हाला आवडते का. पाण्याला अडवले की संत, पाण्याला अडवले की संत, आणि मनाला अडवले की संत. पाण्याला अडवले की संत आणि मनाला अडवले की संत, किती सोपं आहे. कारण की मन सगळ्यात त्रास देतं ना, तेव्हा मनाला अडवले की ते संतच बनत. त्याला अडवून ठेवा, त्याला जाऊ देऊ नका, त्याला भगवंत सेवेमध्ये लावा. तर असे जे संत आहेत या संतांच्या हृदयामध्ये भगवंत वास करतात. नाहम वसामी वैकुंठे योगिना हृदयेषु नच यत्र गायंती मत भक्त तत्र तिष्ठामि नारदा. अरे नारदा, मी माझ्या संतांच्या माझ्या भक्तांच्या हृदयामध्ये राहतो, मी वैकुंठामध्ये सुद्धा राहत नाही. मी कुठे राहतो, यत्र गायंती मदभक्ता तत्र तिष्ठामि नारदा. मी भक्तांच्या हृदयामध्ये राहतो, त्याला संत म्हणतात. म्हणून भगवंतांना शोधण्यापेक्षा खूप वेळ लागेल. भगवंतांना तुम्ही शोधायला गेला ना तुम्हाला खूप वेळ लागेल. तुम्ही संतांना शोधा, संतांच्या जवळ जा, संत तुम्हाला काय करून देतील, लगेच भगवंत प्राप्ती करून देतील. हा खूप मोठा संदेश आहे आपल्यासाठी. तुम्ही भगवंताला शोधायला गेला तर भगवंत तुम्हाला कदाचित लवकर भेटणार नाहीत, खूप परिश्रम घ्यावे लागतील. पण संतांकडे जा, तुम्हाला संत भेटतील, संत तुम्हाला भगवंत देतील. आणि संत एक कुठे लांब नाहीत, कदाचित हे संत तुमच्या घरामध्ये असू शकतील, कदाचित हे संत तुमच्या घरामध्ये सुद्धा असू शकतात. ज्याने मनाला अडवले तो संत, जे भगवंताचे भक्त आहेत ते सगळे संत आहेत, ते तुमच्या घरामध्ये असू शकतात. त्यामुळे संतांचं पहिलं कार्य काय आहे, तर भक्तीचा प्रचार करणे. आता मी माझ्या प्रवचनाला मोठा भाग स्किप केलेला आहे वेळेअभावी, हा भाग सोडून दिलेला आहे, आपण डायरेक्ट संतांच्या कार्यावरती जाऊ. संतांचं पहिलं कार्य आहे ते म्हणजे भगवंतांच्या भक्तीचा प्रचार करणे, ते पण शुद्ध भक्तीचा प्रचार करणे. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी बोलले जे ऋषी साचे भावे वर्ताया. आम्ही कोण आहोत, तुकाराम महाराज म्हणतात आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. अहो आपण सगळेजण वैकुंठातले लोक आहोत, विश्वास बसत नाही ना या शब्दावरती, वाटत नाही ना, कधी आजपर्यंत कधी विचार सुद्धा मनामध्ये केला नसेल ना की आपण वैकुंठातले आहोत. पण आता तुकाराम महाराज म्हणतात आपण वैकुंठवासी आलो याची कारणासी, कसं वाटतं जर स्वतःला म्हणलं तर आपण वैकुंठातले आहोत तर. सत्य आहे हे, आपण या भौतिक जगातले नाही, आपण वैकुंठातले आहोत. का, ममे वंशे जीवलोके जीवभूत सनातन मनशष्टानी इंद्रियानी प्रकृतीस्थानी कर्षती. अरे आपण भगवंतांचे अंश आहोत, ममे वंशे जीवलोके आपण भगवंतांचे अंश आहोत. आपले माता पिता आहेत कृष्ण, कृष्ण माझी माता, कृष्ण माझे पिता, कृष्ण बंधू भगिनी, कृष्ण आपले सर्व काही कृष्ण आहेत. आणि आपले पिता राहतात कुठे, आपले कृष्ण राहतात कुठे? न तद भासयती सूर्या न शशांक न पावका यद गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परम मम। आपले भगवंत आपले पिता हे त्या ठिकाणी राहतात की ज्या ठिकाणी सूर्य नाही, ज्या ठिकाणी चंद्र नाही, ज्या ठिकाणी वीज नाही, म्हणजेच कुठे राहतात? वैकुंठामध्ये राहतात। म्हणून कोण आहे आपण? कोण आहोत आम्ही? वैकुंठवासी। आपण सगळेजण वैकुंठवासी आहोत, पण रस्ता चुकलेला आहोत। आता परत त्या हायवेवरती यायचं आहे, परत त्या रस्त्यावरती यायचं हे सांगण्यासाठी, या भक्तीचा प्रचार करण्यासाठी साधू संत येतात। आणि मग विषय लोभी मन साधने बुडविली, पिटू भक्तीचा डांगोरा कळी काळाशी धरा तुका म्हणे करा जय जय कार आनंदे। विषय लोभी मन, आपली मन ही विषय लोभी आहेत, विषय लोभी मन साधने बुडवलेले आहेत। आपली परिस्थिती अशी आहे की आपल्याला भक्तीचा गंध नाही, मनाच्या आहारी गेलेलो आहोत। आपली ही परिस्थिती अशी आहे। माझे मज कडो येती अवगुण काय करू मन अनावर वाचा वधे पर करणे कठीण इंद्रिया अधीन झालो देवा। माझे मज कळो येती अवगुण। अहो आपली परिस्थिती अशी आहे की आपले अवगुण आपल्याला माहिती आहे तर सांगायला नको एक एक अवगुण। माझे मज कळो येती अवगुण, आपले अवगुण आपल्याला माहिती आहे। काय करू मन अनावर, हे मन आता अनावर झालेलं आहे, याला मनाला मला नियंत्रित करता येत नाही। वाचा वधे पर करणे कठीण, मी बडबडतो पण मला करता येत नाही, करणे कठीण का? इंद्रिया अधीन झालो देवा। देवा आता मी इंद्रियांच्या अधीन झालेलो आहे, त्यामुळे मला काहीच करता येत नाही। त्यामुळे हे संत येतात, ते आपल्याला सांगतात पिटू भक्तीचा डांगोरा कळी काळाशी धरारा तुका म्हणे करा जय जय कर आनंदे। तुकारामाला संत जे आहेत ते त्यासाठी येतात की भक्तीचा प्रचार करून लोकांना सांगण्यासाठी की तुम्ही शुद्ध भक्ती करा। आणि दुसरं कार्य आहे ते म्हणजे समाजामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी साधू संत येतात। आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा, सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा। साधू संत म्हणतात की पहिल्यांदा तुमचे चित्त शुद्ध करा, चित्त शुद्ध करा। सकळांच्या पाया माझे दंडवत, तुकाराम महाराज म्हणतात तुमचे चित्त शुद्ध करा। आणि ज्याचे चित्त शुद्ध झालेलं आहे, चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती। व्याघ्र हे न खाती सर्पदया दुःख ते होईल सर्व सुख होतील शीतळ अग्निज्वळ। ज्याचं चित्त शुद्ध झालेलं आहे त्याचे शत्रू सुद्धा मित्र होतात, म्हणजेच काय? पंडिता समदर्शिना। आणि ज्याचं शुद्ध चित्त शुद्ध आहे त्याला भगवंत सहज प्राप्त आहेत। म्हणून तुकाराम महाराज काय म्हणतात की सकळांच्या पाया माझे दंडवत आपलाले चित्त शुद्ध करा, हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन एक विध, करून या मन एक विध तुका म्हणे लाभ होय तो व्यापार करा काय फार शिकवावे। तुकाराम महाराज म्हणतात अजून काय शिकवायची गरज आहे? भगवंतांची भक्ती करा, भगवंताचं नामस्मरण करा, भगवंतांची सेवा करा, हे असं करा आणि बस तुम्ही सर्व भयातून मुक्त व्हाल। तुमचं चित्त शुद्ध होईल आणि भगवंत विठ्ठल पांडुरंग स्वतः कृष्ण प्रभू रामचंद्र असतील, जे काय भगवंत आहेत ते तुमच्या हृदयामध्ये काय करतील? वास करतील। म्हणून आपण नेहमी लक्षात ठेवा हाच मेसेज आहे की भगवंतांना शोधण्यात खूप वेळ जाईल, त्याच्यापेक्षा तुम्ही संतांच्याकडे जा, संत तुम्हाला काय करतील? भगवंत मिळवून देतील। हा याच्या मागचा संदेश आहे। म्हणून भगवंतांचे आपण बघितलं की श्रीकृष्णांची भक्ती सर्व भयापासून मुक्ती, श्रीकृष्णांचे भक्त सर्व भयापासून मुक्त। म्हणून इम्पॉसिबलचं पॉसिबल आणि पॉसिबलचं इम्पॉसिबल करणारे एकच व्यक्ती आहेत, ते म्हणजे कोण आहेत? भगवान श्रीकृष्ण। म्हणून घरातून बाहेर पडताना, कोणत्याही कार्याला सुरुवात करताना किंवा कोणतंही कार्य करत असताना भगवंतांच्या नावाने सुरुवात करा। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा। कोणाला काही प्रश्न टीका टिपणी असतील नंतर विचारू शकता, माफ करा खूप वेळ घेतला। तर आपण या ठिकाणी थांबू आणि हेच आपण आपल्या जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करू आणि सर्व भयातून मुक्त होऊ। हरे कृष्ण। ग्रंथराज श्रीमद भागवतम महापुराण की श्री प्रभुपाद की जय। इसको वाइंड अप मुझे ही करना पड़ेगा, हमारा वाइंड अप कर रहे
हैं। बुकिंग
माझी इच्छा नहीं प्रवचन म्हणून सांगितली, नंतर लोक तुम्हाला म्हणतील आवडले तुझे कृष्ण प्रभू म्हणाला की काय आवाज नाही आला ना तर येऊ
guys.